चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, गुरुवार 1 ऑगस्ट 2019। डोमेस्टिक मार्केट, ऑगस्टचा कोटा घोषित झाल्याने तसेच वर्षातील प्रमुख उत्सव जवळ येत असल्याने साखरेच्या मागणीत आज वाढ दिसून आली। महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3,100 ते 3,150 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3,090 ते 3,120 रुपये होते। उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3,340 ते 3,380 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3,320 ते 3,360 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,110 ते 3,150 रुपये होता, तर तामिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3,275 ते 3,325 रुपयाने होत आहे। इंटरनॅशनल मार्केट, येथील बाजारात स्थिर राहिला। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $325.50, तर US साखरेचा व्यापार 12.13 सेंट्समध्ये झाला। कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $328 ते $330 आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव $342 ते $345 राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 19,700 ते 19,900 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 20,600 ते 20,800 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमॉडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 69.09 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 3.8 झाला। क्रूड फ्युचर्स 3,098 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $57.81 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 463 अंकांनी खाली येऊन 37,018 अंकांवर, तर NSE निफ्टी 105 अंकांनी घसरून 10,980 अंकांवर बंद झाले।